आहा, किती गोड संधी आपल्याला लाभलेली आहे ज्यांना येशू ख्रिस्ताने तारलेली आहे. आणि आज आपल्याला ख्रिस्ताने काय आज्ञा केलेली आहे? माझ्या शिष्यांनो, जा आणि माझ्या नावाचा प्रचार करा. आणि या गाण्यामध्ये हीच संधी आम्हास पुन्हा दिलेली आहे. माझ्या मित्रांनो, जाऊन सुवार्ता गाजवा, येशू ख्रिस्ताविषयी दुसऱ्यांना सांगा. आपण हे कार्य करीत आहात का? ह्या गाण्याच्या आधारे ही तरी एक गोष्ट होत्या. आपल्या जीवनात हा निश्चय करा, आजपासून मी ख्रिस्ताची सुवार्ता गाजवेन.